आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सध्याच्या 7 ते 8% वृद्धीदरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत असल्याचं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं प्रतिपादन. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालय स्टार रेटिंग प्रणालीचा प्रारंभ. इस्रायलमध्ये रोजगारासाठी राज्यातील 60 बांधकाम कामगारांची पहिली तुकडी उद्या होणार रवाना. पीएम सूर्यघर योजनेत नागपूर परिमंडळानं गाठला 500 मेगावॅटचा टप्पा. आणि अमरावती आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. आता सविस्तर बातम्या. सध्याच्या 7 ते 8% आर्थिक वृद्धीदरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं प्रतिपादन जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी केलं. अमेरिकन ॲशविले इथं G20 देशांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या परिषदेच्या वेळी ते बोलत होते. जागतिक स्तरावरचे ऊर्जा संकट, अनिश्चित व्यापार तसंच एल निनोचा परिणाम अशा अनेक गोष्टींमुळे भारताच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं. आताची वाढ ही भारताच्या क्षमतेची चुणूक आहे असंही त्यांनी सांगितलं. या परिषदेत सहभागी झालेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अजय बंगा यांची भेट घेतली. भारतात बहुस्तरीय गुंतवणूक हमी आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. JCRA या जपानच्या पतमानांकन संस्थेनं भारताचं सार्वभौम मानांकन BBB+ वरून सुधारून A- श्रेणीत आणलं आहे. भारताची भक्कम आर्थिक वाढ, मजबूत खासगी खरेदी आणि सार्वजनिक गुंतवणूक तसंच वित्तीय प्रणालीच्या सुदृढतेत झालेल्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर हे मानांकन सुधारलं असल्याचं JCRAच्या अधिकृत निवेदनात म्हटलंय. भारतीय अर्थव्यवस्थेनं 60% जास्त उच्च वाढीचा दर कायम राखला आहे. सरकारनं उत्पादकता वाढ आणि आर्थिक विकासाकरता अनुकूल धोरणांची सातत्यानं अंमलबजावणी केली आहे याची नोंद या निवेदनात घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालय स्टार रेटिंग प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. एकात्मिक डॅशबोर्डमुळे विविध आरोग्य योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध होऊन डेटा आधारित निर्णय घेणं सुलभ होणार आहे. 104 कॉल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद, रुग्णांचा पाठपुरावा आणि तातडीच्या प्रकरणांवर कार्यवाही केली जाणार आहे. रुग्णालयांच्या स्टार रेटिंगमध्ये सेवा, कर्मचारी, औषध पुरवठा, स्वच्छता आणि रुग्णांच्या अभिप्रायासह विविध निकषांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 103 कुशल बांधकाम कामगारांपैकी 60 जणांची पहिली तुकडी उद्या इस्रायलला रवाना होणार आहे. भारत आणि इस्रायल सरकारच्या समन्वयातून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात प्लास्टरिंग, सिरेमिक टायलिंग, फ्रेमवर्क आणि आयर्न बेंडिंग या 4 व्यवसायातील कामगारांची निवड झाली आहे. कामगारांना इस्रायलमध्ये दरमहा सुमारे 2 लाख रुपये वेतन, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षित रोजगार मिळणार असल्याची माहिती केंद्रीय कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. राज्यातील सुमारे 4 लाख नोंदणीकृत बांधकाम कामगारांची छाननी करून 997 उमेदवारांची निवड करण्यात आली होती. वैद्यकीय, पोलीस आणि अन्य पडताळणीनंतर 783 उमेदवारांना अंतिम मान्यता मिळाली असून त्यांना टप्प्याटप्प्यानं इस्रायलला पाठवण्यात येणार आहे. पहिल्या तुकडीतील कामगार तेल अवीव इथं कार्यरत होणार आहे. केंद्र सरकारच्या सॉफ्ट लोन योजनेच्या धर्तीवर राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना पतपुरवठा करण्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहे. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांसाठी पतपुरवठा आणि कारखान्यातली संलग्न उत्पादनं याबाबत धोरण ठरवण्यासाठी आज मुंबईत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. आगामी गाळप हंगामात पूर्वतयारीसाठी आणि ऊस उत्पादकांना FRP रक्कम वेळेवर देता यावी याकरता सॉफ्ट लोनची मदत होईल असं त्या म्हणाल्या. नेपाळमधल्या आकस्मिक पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1100 वर गेली असून ओळख पटलेले मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अद्याप 911 मृतदेहांची ओळख पटलेली नाही. जवळपास 4000 जास्त अजूनही बेपत्ता आहे. दरम्यान 11 जणांचं बचाव पथक आणि 5.5 टन औषधं घेऊन भारताचं 5वं मदत पथक विमानानं काठमांडू इथं पोहोचल्याची माहिती नेपाळमधल्या भारतीय दूतावासानं दिली आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महावितरणच्या नागपूर परिमंडळानं PM सूर्यघर मोफत बिजली योजनेअंतर्गत 501.01 मेगावॅट स्थापित सौर क्षमता गाठत राज्यात अव्वल स्थान कायम ठेवलंय. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील 1,31,249 ग्राहकांनी रूफटॉप सौर प्रकल्प बसवले आहे. यापैकी नागपूर जिल्ह्यात 418.63 मेगावॅट तर वर्धा जिल्ह्यात 82.38 मेगावॅट सौरक्षमता निर्माण झाली आहे. या योजनेअंतर्गत 1,19,267 ग्राहकांच्या खात्यात 927.84 कोटी रुपयांचं अनुदान जमा झालंय. रूफटॉप सौर प्रकल्पामुळे ग्राहकांना वीज बिलात मोठी बचत होण्यासोबतच अतिरिक्त वीज महावितरणला विकण्याची संधी मिळते आहे. गोंदियात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी धरणं देत निषेध मोर्चा काढला. जळगाव जिल्ह्यात ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांचा ग्रामसभेदरम्यान झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याच्या घटनेचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात जिल्ह्यातले 300+ नियमित आणि कंत्राटी ग्रामपंचायत अधिकारी सहभागी झाले होते. वाशिममध्ये देखील अशाच प्रकारचा मोर्चा काढण्यात आला. ग्रामसभांदरम्यान धमकी, शिवीगाळ आणि मारहाणीच्या घटनांचा निषेध करत महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेनं वाशिम जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक मोर्चा काढला. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना सुरक्षा, ग्रामसभांची संख्या कमी करणं, वर्षातून एक सर्वसमावेशक ग्रामसभा आणि डिजिटल ग्रामसभेला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा संघटनेनं दिलाय. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वरिष्ठ श्रेणीमध्ये पदोन्नती देण्यासंदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्या मान्यतेसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. आज मंत्रालयात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वर्धा तसंच नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संबंधित विविध प्रशासकीय विषयांचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय मंडळातर्फे 2027 10वी आणि 12वी परीक्षेसाठी नवीन परीक्षा केंद्रांना अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज विक्री आणि स्वीकारण्याचा कालावधी 1 ते 30 सप्टेंबर असून अर्जाची किंमत 1,000 रुपये आहे. 30 सप्टेंबर नंतर प्राप्त अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचं विभागीय सचिव प्रिया देशमुख यांनी कळवलं आहे. आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयाअंतर्गत शासकीय आश्रमशाळातील 468 शिक्षक पदांची भरती पवित्र पोर्टलद्वारे सुरू आहे. या भरतीतील शिफारसप्राप्त 296 उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी 3 ते 5 सप्टेंबर दरम्यान अमरावती इथं होणार आहे. सर्व शिफारसप्राप्त उमेदवारांनी संकेतस्थळावरील सूचना तपासून कागदपत्र पडताळणीला उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय. हवामान. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज प्रादेशिक हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिला असून उद्या देखील नागपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट कायम राहणार आहे. उद्या अमरावती आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. याशिवाय उद्या संपूर्ण विदर्भात वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता आहे. आगामी काही तासांमध्ये वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती तरुणांना व्हावी आणि त्यातून त्यांनी रोजगाराच्या संधी निर्माण कराव्या या उद्देशानं आयोजित प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगाराकडे वळावं असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केलं आहे. एमएसएमई आणि विकास कार्यालयाच्या वतीनं सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ फार्मसी लोणारा इथं आयोजित 6 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. मुलींनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांतनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. चीनी तैपेई ची यू जेनला त्यानं 21-16, 21-15 असं हरवलं. लक्ष्य सेनला मात्र कॅनडाच्या विक्टर लाय कडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांची जोडी थायलंडच्या जोडीला पराभूत करून पुढच्या फेरीत गेली आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियान हिचा मृत्यू प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयला दिले आहे. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सध्याच्या 7 ते 8% वृद्धीदरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत असल्याचं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं प्रतिपादन. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालय स्टार रेटिंग प्रणालीचा प्रारंभ. इस्रायलमध्ये रोजगारासाठी राज्यातील 60 बांधकाम कामगारांची पहिली तुकडी उद्या होणार रवाना. पीएम सूर्य घर योजनेत नागपूर परिमंडळानं गाठलं 500 मेगावॅटचा टप्पा आणि अमरावती आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.